युवा पिढीचं मन म्हणजे जणू उत्साहाचा चैतन्याचा अविरत वाहणारा प्रवाह. या चैतन्याला भवतालची कितीतरी आव्हानं बोलावत असतात. धावून जा वाऱ्यासारखे, तुटून पडा ताऱ्यासारखे असं म्हणत साद घालत असतात. या साऱ्याला अधिकच हुरूप येतो तो साथ देणारे जीवाभावाचे सन्मित्र असल्यावर. अशा मित्रांच्या मदतीनंच मनातला चैतन्याचा धुमारा जपत पुढे चालण्यास सुरुवात करूया.